मनु,
जागा परत केली, सामान आवरलं आणि बसून राहिले.
तू नोकरी सुद्धा?
सगळेच धागे तोडायचं ठरवलंय मी.
मग आता तू?
आपण ठरवू तसं थोडंच होत, ठरलेलं होणारच असत.
पण तू यापुढे काय करणार आहेस? कुठे जाणार आहेस?
तुमच्या लेखी मी मिटावं एवढी तरी शिक्षा हवीच मनाला.
मनो, मग तू या निरोपासाठी तरी का थांबलीस ग?
मी इथे दिसले नसते तर चाललं असतं तुम्हाला. चकवाच देतात नाही काही गोष्टी. आपली भेटच झाली नसती तर कोणीतरी चार ओळी खरडून टाकतं पत्रात, त्या चार ओळीच मग कुणाकुणाचं नशीब बनतात.
तुला जर कधी माझी आठवण आली तर
प्लीज.
मनो, तुला कसली मदत हवी असेल तर?
ती सोसणारच नाही मला आता. निघू मी.
जुळील का? प्राणाचा थंड स्पर्श कळीतला ओला श्वास पाषाणाचा थंड स्पर्श
मला कधी कळेल।